चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। मंगळवार 13 ऑगस्ट 2019। डोमेस्टिक मार्केट। आज मार्केट स्थिर राहिले। महाराष्ट्रात कारखान्यांचे भाव 3,110 ते 3,160 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3,100 ते 3,150 रुपये होते। उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3,340 ते 3,380 रुपयात होत आहे। रिसेलचे भाव 3,320 ते 3,360 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,210 ते 3,300 रुपये होत होता। तमिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3,300 ते 3,325 रुपयेमध्ये झाली। इंटरनॅशनल मार्केट। येथील बाजार आज स्थिर होता। लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $315, तर US साखरेचा व्यापार 11.61 सेंट्समध्ये झाला। कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $325 ते $330 आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव $340 ते $345 राहिले। एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 20,200 ते 20,500 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 21,500 ते 21,800 रुपये प्रति मेट्रिक टन होती। करन्सी आणि कमॉडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.47 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4 झाला। क्रूड फ्युचर्स 3,895 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $54.48 होते। BSE सेन्सेक्स 624 अंकांनी खाली येऊन 36,958 अंकांवर बंद झाले, तर NSE निफ्टी 184 अंकांनी पडून 10,926 अंकांवर बंद झाले।